आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना। आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेणार। डिजिटल पेमेंट व्यवहारांचं प्रमाण 19,000 कोटींपर्यंत गेल्याची अर्थ मंत्रालयाची माहिती। उत्तर प्रदेशात बस अपघातात 38 प्रवासी जखमी। आणि बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 287 धावांवर घोषित। भारताकडे 514 धावांची आघाडी। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी आज सकाळी रवाना झाले। या दौऱ्यात ते उच्चस्तरीय बैठकीत सहभागी होणार आहेत। प्रधानमंत्री आज डेलावेअरमधल्या विल्मिंग्टन इथं होणाऱ्या क्वाड परिषदेत सहभागी होऊन या दौऱ्याची सुरुवात करतील। हवामान बदल ते उदयोन्मुख तंत्रज्ञान असे अनेक विषय या परिषदेत चर्चिले जाणार आहेत। क्वाड गटातल्या इतर नेत्यांसह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। आपण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बेनीज, जपानचे प्रधानमंत्री फ्युमिओ किशिदा यांच्यासोबत क्वाड परिषदेत सहभागी होण्यासाठी उत्सुक आहोत, असं प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेला रवाना होण्याआधीच्या निवेदनात म्हटलं आहे। क्वाड गट हा प्रशांत महासागर प्रदेशात शांतता, प्रगती आणि समृद्धी स्थापित करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या देशांचा समूह असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले। आपण भारतीय वंशाच्या नागरिकांना आणि व्यावसायिकांना भेटायला उत्सुक असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे। दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी प्रधानमंत्री संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करतील। जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचारानं वेग घेतला आहे। या टप्प्यात येत्या 25 तारखेला 6 जिल्ह्यांमधल्या 26 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे। भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पूंछ, राजौरी आणि जम्मू इथं 5 प्रचारसभांना संबोधित करणार असून उद्या उदमपूर इथं माजलता आणि नौशेरा इथं त्यांच्या प्रचारसभा होणार आहेत। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याही प्रचारसभा उद्या होणार आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी तसंच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या सभा सोमवारी होणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 24 सप्टेंबरपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत। या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी ते नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथं भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे। दुसऱ्या दिवशी ते नाशिक आणि कोल्हापूरला भेट देतील। आम आदमी पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या आतिशी आज दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। दिल्लीत राजनिवास इथं नायब राज्यपाल व्ही के सक्सेना त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आतिशी यांची दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे। राष्ट्रपतींनी 5 मंत्र्यांच्या नियुक्तीलाही मंजुरी दिली आहे। यात गोपाल राय, कैलाश गहलोत, सौरभ भारद्वाज, इम्रान हुसेन आणि मुकेश अहलावत यांचा समावेश आहे। राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसात लोककल्याणकारी योजनांसाठी 15 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी सांगितलं आहे। तामिळनाडूमधल्या थुतुकुडी इथं आज ते बोलत होते। पायाभूत सुविधांसाठी 3 लाख कोटी तसंच रेल्वेच्या विकासासाठी 63,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिन मोहीम आणि स्वच्छता ही सेवा अभियानानिमित्त केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आज जुहू चौपाटी समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले। भूविज्ञान मंत्रालय आणि राज्य सरकारच्या सहयोगानं या मोहिमेचं आयोजन केलं आहे। यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। स्वच्छता ही सेवा 2024 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 दरम्यान राबवली जात आहे। स्वच्छता अभियानासाठी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती असल्याबद्दल समाधान व्यक्त करून तरुणांमध्ये स्वच्छतेबाबत होत असलेली जागृती ही सकारात्मक बाब असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली। हे किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। दोन हजार 2023-24 या आर्थिक वर्षात देशभरात डिजिटल पद्धतीनं झालेल्या व्यवहारांमध्ये वाढ झाली असून 19,000 कोटी डिजिटल व्यवहार झाले आहेत. 2017-18 या आर्थिक वर्षात 2,000 कोटींहून अधिक डिजिटल व्यवहार झाले होते. या कालावधीदरम्यान युपीआय अर्थात युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांमध्ये देखील 90 कोटींनी वाढ झाली असून 13,000 कोटींहून अधिक युपीआय व्यवहार या काळात झाले आहेत. तर 2023-24 या आर्थिक वर्षात युपीआयच्या माध्यमातून 200 लाख कोटी रुपयांची देवाणघेवाण देशभरात झाली आहे. सध्या संयुक्त अरब अमिरात, सिंगापूर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स आणि मॉरिशस या 7 देशांमध्ये युपीआर व्यवहार सुरू आहेत. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये झालेल्या द्विपक्षीय बैठकीत ऊर्जा क्षेत्रातलं सहकार्य आणि व्यापारातले परस्पर संबंध तसंच जैवइंधन क्षेत्रातल्या भागीदारीविषयी आज चर्चा झाली. भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंह पुरी आणि ब्राझीलचे खाण आणि ऊर्जामंत्री अलेक्झांड्रे सिल्वेरा यांच्यात ही बैठक झाली. या बैठकीनंतर जाहीर केलेल्या संयुक्त निवेदनात चर्चेविषयी माहिती देण्यात आली. भारतीय संरक्षण निर्यात युक्रेनला वळवण्याबाबतची बातमी भारतानं फेटाळून लावली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी यासंदर्भात बातमीदारांच्या प्रश्नांना नवी दिल्लीत उत्तरं देताना सांगितलं की अशा बातम्या दिशाभूल करणाऱ्या आहेत. जयस्वाल म्हणाले की भारतानं आजवर लष्करी आणि दुहेरी वापराच्या वस्तूंच्या निर्यातीसंदर्भात आंतरराष्ट्रीय दायित्वाचं पालन अतिशय शुद्ध पद्धतीनं केलं आहे. उत्तर प्रदेशात आग्रा लखनौ महामार्गावर खासगी बस दुभाजकाला धडकून उलटल्यानं आज झालेल्या अपघातात 38 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. या बसमध्ये 80 प्रवासी प्रवास करत होते. हे सर्व प्रवासी गोंडा इथले रहिवासी आहेत. मद्यधुंद चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जपानमध्ये मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानं 2 शहरांमधल्या सुमारे 30,000 लोकांना स्थानिक प्रशासनानं स्थलांतरणाचे निर्देश दिले आहेत. वाजिमा शहरातल्या 18,000 तर सुझू शहरातल्या 12,000 जणांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावं लागणार आहे. वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार या भागातल्या 12 नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून इशिकावा, यामागाटा, निगाटा यासारख्या अतिमुसळधार पाऊस झालेल्या शहरांमध्ये भूस्खलनाचा इशाराही देण्यात आला आहे. लेबनॉनमध्ये सक्रिय असलेल्या हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या इब्राहिम अकील इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याच्या बातमीवर हिजबुल्लानं शिक्कामोर्तब केलं आहे. दाहिएह भागात इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 14 जण ठार तर 66 जण जखमी झाल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. दाट लोकसंख्येच्या भागात इस्रायलनं केलेल्या या कारवाईचा लेबनॉनचे प्रधानमंत्री नजीब मिकाती यांनी निषेध केला आहे. प्रत्युत्तरादाखल हिजबुल्लानं इस्रायलच्या दिशेनं 100 पेक्षा जास्त क्षेपणास्त्र डागली. या हल्ल्यात कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. दरम्यान इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक पार पडली. हंगेरीच्या बुडापेस्ट इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं काल गतविजेत्या उझबेकिस्तानचा सामना बरोबरीत सोडवला. या संघात डी गुकेश, आर प्रज्ञानंद, अर्जुन एरिगसी आणि विदित गुजराथी या खेळाडूंचा समावेश आहे. महिला संघानंही अमेरिकेच्या संघाविरोधातला सामना 2-2 अशा बरोबरीत सोडवला. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आजच्या तिसऱ्या दिवशी भारतानं 287 धावांवर दुसरा डाव घोषित केला आणि बांगलादेशसमोर जिंकण्यासाठी 515 धावांचं लक्ष ठेवलं. चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात पहिल्या डावात भारतानं 376 धावा केल्या होत्या तर बांगलादेशचा पहिला डाव 149 धावांवर आटोपला होता. भारतानं दुसऱ्या डावात 4 गड्यांच्या मोबदल्यात 287 धावा केल्या. शुभमन गिलनं 119 तर रिषभ पंतनं 109 धावांची धडाकेबाज खेळी केली. जसप्रीत बुमराहनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 बळींचा टप्पा पार केला. येत्या काही दिवसात देशातल्या काही भागात जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. पश्चिम आणि दक्षिण द्वीपकल्प भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील तर पुढच्या आठवड्याच्या मध्यावर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना. आम आदमी पार्टीच्या नेत्या आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची आज शपथ घेणार. डिजिटल पेमेंट व्यवहारांचं प्रमाण 19,000 कोटींपर्यंत गेल्याची अर्थमंत्रालयाची माहिती. उत्तर प्रदेशात बस अपघातात 38 प्रवासी जखमी आणि बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा दुसरा डाव 287 धावांवर घोषित. 514 धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.